சிவாய நமஹ. ஓம் அக்னா விஷ்ணு சஜோஷ சேமா வரதந்து வாம் கிரஹ ஜும்னைர் வாஜே திராகதம் வாஜஸ்ய மே பிரசவஸ்ய மே பிரயதிஸ்ய மே பிரசிதிஸ்ய மே தீதிஸ்ய மே க்ரதுஸ்ய மே ஸ்வரஸ்ய மே ஸ்லோகஸ்ய மே ஸ்ராவஸ்ய மே ஸ்ருதிஸ்ய மே ஜோதிஸ்ய மே சுவஸ்ய மே ப்ராணஸ்ய மே பானஸ்ய மே வ்யானஸ்ய மே சுஷ்ய மே சித்தம் ச மாதீதம் ச மே வாக் ச மே மனஸ்ய மே சக்ஷுஷ்ய மே ஸ்ரோத்ரம் ச மே தக்ஷஸ்ய மே பலம் ச மோஜஸ்ய மே சஹஸ்ய ம ஆயுஷ்ய மே ஜரா ச ம ஆத்மா ச மே தனுஷ்ய மே சர்ம ச மே வர்ம ச மேங்கானி ச மே ஸ்தானி ச மே பரூகம்ஷி ச மே ஷரீராணி ச மே ஜ்யேஷ்டம் ச ம ஆதிபத்யம் ச மே மன்யுஷ்ய மே பாமஷ்ய மே மஷ்ய மே மஷ்ய மே ஜேமா ச மே மஹிமா ச மே வரிமா ச மே பிரதிமா ச மே வர்ஷ்மா ச மே த்ராகுயா ச மே விருத்தம் ச மே விருத்திஷ்ய மே சத்யம் ச மே ஸ்ரத்தா ச மே ஜகச்ச மே தனம் ச மே வஷஷ்ய மே த்விஷிஷ்ய மே க்ரீடா ச மே மோதஷ்ய மே ஜாதம் ச மே ஜனிஷ்யமாணம் ச மே சூக்தம் ச மே சுக்ருதம் ச மே வித்தம் ச மே வேத்யம் ச மே பூதம் ச மே பவிஷத் ச மே சுகம் ச மே சுபதம் ச மவ்ருத்தம் ச மவ்ருத்திஷ்ய மே க்ளுப்தம் ச மே க்ளுப்திஷ்ய மே மதிஷ்ய மே சுமதிஷ்ய மே.
பரம் பூஜனீய சுவாமி மாதாநாதன் ஆட்சி சத்பக்த மிலிந்தாதா அப்பெல்லாம் சொன்னார்.
பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நம. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாதாய நம. எக்கொண்டிஸ் டிசம்பர்ல பரம் பூஜனீய மாதோஸ்ரீ சரளாதாயின்சா 98வா ஜன்மதின் அப்பன் சாஜரா கேலா. ருஜுதா சாருதா அணி சகிஷ்ணுதா यांचा अपूर्व संगम लाभलेल्या सरलाताई जर जीवनात आल्या नसत्या तर असं कोणी असू शकतं यावर विश्वासच बसला नसता. सन 1979 मध्ये प्रथम ब्युटी क्लॉथ स्टोअर या टिळक स्मारक मंदिर ते पेरुगेट दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या स्वामी माधवनाथांच्या दुकानात गेलो. तेव्हाच पूजनीय सौभाग्यवती सरलाताईंना पाहिलं. दुकानाच्या काउंटरच्या सुरुवातीलाच एका स्टूलावर बसलेल्या सरलाताईंनी हसत मुखानी हात शिरणाऱ्या आम्हा मुलांचं स्वागत केलं. दुकानाच्या अगदी आतल्या भागात बसलेल्या स्वामीजी आणि साधकांकडे त्या खूप कौतुकाने बघत होत्या. प्रथम दर्शनीच त्यांच्याबद्दल खूप जिव्हाळा वाटायला लागला. आम्ही दुकानात पहिल्यांदाच आलेल्या मुलांनी स्वामीजींना आपापला परिचय करून दिला. त्यावेळेस त्याही उत्सुकतेने आमचं बोलणं ऐकत होत्या. मी त्यांच्याच भागेश्वर निवासच्याच गल्लीत राहिला आहे हे ऐकल्यावर तर त्यांचं कुतूहल अधिकच जागृत झालं. मी नक्की कुठल्या घरात राहतो, घरात कोण कोण आहे इत्यादी माहिती त्यांनी आस्थेनी घेतली. आमच्या वाड्यात त्यांच्या प्रतिभाची मैत्रीण राहत होती इत्यादी माहिती त्यांनीच मला सांगितली. स्वामीजींना म्हणाल्या, अहो हा अगदी आपल्या जवळ राहतो. मला अचानक एक नवीनच महत्व आपल्याला मिळालं असं वाटायला लागलं. परंतु स्वामीजींनी मात्र यावर फार उत्तेजना न देता मला येत जा इतकंच सांगितलं. सरला मातोश्रींची आपुलकी, अकृत्रिम वात्सल्य याची ओळख पहिल्या भेटीतच जाणवायला लागली. मकरंद वझे, मिलिंद वाटवे, विजय, नाना या नेहमी येणाऱ्या परिचित मुलांशी सुद्धा त्या अतिशय वत्सलतेने आणि कौतुकांनी बोलत असत. स्वामीजींचं अहेतुक प्रेम आणि साधननिष्ठा यांना एक करडेपणाची किनार होती. त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि आकर्षण याबरोबरच एक प्रकारची आदरयुक्त भीतीही वाटत असे. पण सरलाताईंबाबत मात्र तसं नव्हतं. त्यांच्या निर्व्याज प्रेमामुळे त्यांच्याबरोबर सहज निसंकोचपणे बोलायला काहीच वाटत नसे. स्वामीजींप्रमाणेच सरलाताईंचं दैनंदिन जीवन अत्यंत नियमित, शिस्तबद्ध आणि सेवामय होतं. दुकानात येण्याच्या आणि जाण्याच्या सरलाताईंच्या वेळा निश्चित असायच्या. उंच सडपातळ आणि काटक शरीरयष्टी त्यांना लाभली होती. मुखावरचे भाव अत्यंत निरागस आणि निरहंकारी असत. स्वामीजी आणि त्यांचा जोडा तिराहित व्यक्तीला सुद्धा लक्ष्मीनारायणासारखा पवित्र भासत असे. मला आठवतं त्यानुसार त्या रोज संध्याकाळी दुकानात येत. त्यांचा पेहराव अत्यंत व्यवस्थित, सात्विक आणि टापटिपीचा असे. हातात एक कापडी पिशवी असे. कधीकधी एक छोटा स्टीलचा तेलाचा डबा सुद्धा असे. ब्युटी क्लॉथ स्टोअर हे रस्त्याला काटकोनात आणि लांबीला जास्त आणि रुंदीला त्यामानाने कमी अशा प्रकारचं दुकान होतं. त्या दुकानात आल्या की काउंटरच्या आतील स्टुलावर बसून हिशोबाच्या वह्या पाहत असत. स्वामीजी जर काउंटरवर बसले असतील तर त्या बाजूला उभ्या राहत. नेहमीचे ग्राहक आले तर सरलाताईच त्यांच्याशी संवाद साधत. बरेचसे ग्राहक परिचित असल्यामुळे आणि बहुतेकांच्या मनात स्वामी सरलाताईंबद्दल अत्यंत आदर असल्यामुळे त्यांचेही व्यवहार सुरळीत चालत असत. एखादी व्यक्ती नवीनच असेल किंवा जरा कठीण ग्राहक वाटला तर स्वामीजी स्वतःच उठून त्यांच्याशी बोलत. खरी मौज सरलाताई दुकानातून निघताना होत असे. आपल्याला आता आश्चर्य वाटेल पण त्यांच्याकडे स्वतःची पर्स किंवा पैशाचं पाकिट सुद्धा नव्हतं. जीवन इतकं साधं, सरळ आणि प्रमाणबद्ध होतं की त्यांना अशा कशाचीच गरज नसावी. वास्तविक दुकानचा रोजचा व्यवहार, उलाढाल यांची खडानखडा माहिती त्यांना असून सुद्धा आपल्या स्वतःसाठी पॉकेट मनी वगैरे घेण्याचा कधीच मुद्दा उपस्थित झाला नाही. दुकानातून निघताना त्या स्वामींना सांगून जात असत आणि काही वेळा भाजी, तेल अशा वस्तू घेण्यासाठी पैसे मागत. फारच मजेशीर संवाद चालत असत. मला वाटतं ते संभाषण ऐकायला मिळावं म्हणून सुद्धा आम्ही मुद्दामहून कधी कधी दुकानात सायंकाळी 7:15 सुमाराला जायचो. ज्या दिवशी त्या पैसे मागणार तो दिवस स्वामीजींना बहुतेक ठाऊक असायचा. एरवी मी येते असं सांगितल्यावर हात उंचावून प्रेमाने त्यांना या असं सांगणारे स्वामीजी नेमके काही दिवशी त्यांच्याकडे लक्षच देत नसत. साधकांशी बोलण्यात दंग राहत. त्यांच्या बाजूला उभं राहून त्या म्हणायच्या, अहो मी येते. सर्वांच्याच नजरा उत्सुकतेने सरलाताईंकडे वळल्यावर मग स्वामीजीही त्यांच्याकडे बघत. मग निर्विकारपणाचा आव आणून म्हणत, या. त्या मंद स्मित करून म्हणायच्या, मी निघाले. स्वामीजी म्हणायचे, बरं ठीक आहे. असं म्हटल्यावरच बराचशा साधिका तोंडाला पदर लावत. सरलाताई किंचित संकोचून त्यांना म्हणत, मला पैसे देताय ना. स्वामीजी असा चेहरा करीत की जणू त्या कजाकपणाने त्यांचे सगळे पैसे घेऊन चालले आहेत. ते म्हणत, अहो सरलाताई सारखे कसे पैसे लागतात तुम्हाला. त्या अविचलपणे उभ्या असत. म्हणत, भाजी घ्यायची आहे. स्वामीजी चौकशी केल्याच्या स्वरात विचारत, कालच दिले ना पैसे, लगेच संपले. आता दुकानातले साधक सुद्धा या संवादात सहभागी व्हायला लागायचे. एखादी साधिका म्हणे, काय हो स्वामीजी, द्या की त्यांना पैसे. स्वामीजी उसण्या गांभीर्यानी त्या साधिकेला विचारत, तुला काही माहिती आहे का ही माझ्याकडून किती पैसे उकळते ती? एकच हशा पिकत असे. सरलाताई खूप गोड हसत. त्यात संकोच, विनोद, स्वामीजींविषयीचं अपार प्रेम असे सर्व भाव असत. भाजीच्या पैशांवरून होणाऱ्या जाहीर चर्चेमुळे त्यांना किंचितही त्रास वाटत नसे. त्या म्हणायच्या, अहो भाजी किती महाग झाली आहे, तुम्हाला काही माहिती आहे का? सगळ्या मुली त्यांची रिओ ओढत, हो स्वामीजी तुम्ही कधीही भाजी घेतली नाहीत, तुम्हाला भाजीचे भाव सुद्धा माहीत नाहीत. स्वामीजी म्हणत, मला सगळे भाव माहिती आहेत, या दरवेळेस जास्त पैसे माझ्याकडून घेतात. कुणी स्वामींना विचारे, अहो पण काय करणार ते जास्त पैसे घेऊन? ते सांगत, साठवून ठेवत असेल आपल्या जावयांना देण्यासाठी. आणि स्वतःच खदखदून हसत. इतकं सगळं झालं तरी पैसे देण्याचं नाव नसे. त्यामुळे त्या पुन्हा म्हणत, अहो मला उशीर होतोय, द्या ना पैसे. खूप अनिच्छेनी देत असल्यासारखं ते शर्टच्या आतील कोपरीच्या खिशातून काही पैसे त्यांच्या हातात देत. ते घेऊन त्या तशाच उभ्या राहायच्या. स्वामीजी विचारत, आता का थांबलात? त्या हळूच म्हणत, अजून हवे आहेत, तेल पण न्यायचं आहे. स्वामीजी जणू हा फारच खर्च चालला आहे अशा आविर्भावात म्हणायचे, आज परत तेल, परवाच घेतलं ना. त्या मृदूपणे म्हणायच्या, जणू त्या स्वतःशीच बोलत असाव्यात, अहो तुम्हालाच लागतं ना अंगाला लावायला. याबरोबर सर्व साधिका एका सुरात सरलाताईंना पाठिंबा देत त्यांना सांगत, हो स्वामीजी त्यांना तेलासाठी पण पैसे द्या. स्वामीजी खूप कष्टी झाल्यासारखे अजून पैसे काढून त्यांना देत. मुली विजयी मुद्रेने टाळ्या वाजवत. सरलाताई लगबगिनी निघून जात. स्वामीजी म्हणत, तुम्हाला पोरासोरांना काय होतं, पैसे माझ्या खिशातून जातात. ती सारखे पैसे मागते माझ्याकडे आणि तुम्ही सगळे मला तिला पैसे द्यायला भाग पाडता. या संवादातून खूप मौज वाटत असे. सरलाताईंचं अत्यंत मर्यादाशील आणि गोड वर्तन बघत राहावंसं वाटे. विवाहाला 40 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या परस्परांमधलं मधुर नातं हा मला तर या भूतलावरचा चमत्कारच वाटतो. सरला मातोश्रींची विनयशीलता आणि समावेशक वृत्ती ही आश्चर्यकारक होती. स्वामीजी आणि सरलाताईंच्या सहजीवनात अनेक साधक साधिका शिरले, पण सर्वांना त्यांनी समजावून घेतलं, सामावून घेतलं. स्वामीजींवरचा आपला हक्क स्वेच्छेनी स्वखुशीनी त्यांनी माझ्यासारख्या हजारो साधकांसाठी त्यागून दिला. मनातलं वात्सल्य, प्रेमभाव, सोज्वळता अधिकाधिक व्यापक करत त्या स्वामीजींच्या खऱ्या अर्थानी लीला सहधर्मचारिणी झाल्या. आज त्यांच्या पवित्र स्मृतीला मी कोटी कोटी प्रणाम करतो.
सरलाताईंचा जन्मदिन होऊन गेला. 29 डिसेंबर ही त्यांची जन्मतारीख. त्या दृष्टीने आज सत्संगामध्ये सरलाताईंच्या आठवणी मिलिंददादांनी सांगितल्या हे खूप समयोचित झालं असं मला वाटलं. मी स्वामीजींच्या कार्याविषयी तुम्हाला काही सांगत होतो. कोणतंही कार्य करणाऱ्या संघटित कार्य उभ्या करणाऱ्या संतांना आपलं संतत्व राखणं आणि संतत्व राखून कार्य सांभाळणं वर्धिष्णू करणं या गोष्टी कराव्या लागतात. संतांकडे जाण्यामध्ये सामान्य लोकांचा तसा स्वतःचा स्वार्थ असतो. तो स्वार्थ चांगल्या सात्विक अर्थाने असतो. तसंच सर्वसामान्यपणे संतांचं सामान्य लोकांना जबरदस्त आकर्षण असतं. तसं स्वामीजींविषयी लोकांच्या ठिकाणी असणारं जबरदस्त आकर्षण अगदी जवळून आपण सगळ्यांनी पाहिलं. तसं त्यांच्याकडं जाण्यामाग जो निजस्वार्थ प्रत्येकाचा असतो तो म्हणजे त्यांना लाभलेली दुर्लभ अशी वस्तू परमात्मा आपल्यालाही प्राप्त व्हावा. आणि खरं म्हणजे जीवाची ती ओढच असते. असं असल्यामुळं नभा माझी उडुगणे तैसे लोक असे हळूहळू संतांच्या अशी लोक जमा होऊन फार मोठी संख्या संतांच्या अवतीभोवती होते. स्वामीजींकडे जे लोक आले ते त्यांनी काम करण्याचं जे धोरण ठरवलेलं होतं त्यांच्या तऱ्हेने कोणाला ऍड्रेस करायचं हे ठरवलेलं होतं. त्यांच्या वक्तृत्वाबद्दल देखील त्यांनी ठरवलेलं होतं. मनोरंजक आणि केवळ लोकांना आकृष्ट करणारं असं बोलायचं असं त्यांचा हेतूही नव्हता. स्वामीजींकडे जे श्रोते आले त्या श्रोत्यांचेही काही गुण होते. सर्वसाधारणपणे मी सांगतो, स्वामीजींकडे कोणाला यायला आवडलं असं जर पाहायचं झालं तर सात्विक प्रकृतीचे, त्याच्यामध्ये सांसारिक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून येणाऱ्या लोकांची निराशा व्हायची. कारण स्वामीजी त्याविषयी मंत्र तंत्र गंडा दोरा आश्वासन ज्योतिष असं ही गोष्ट त्यांच्या पाशी नव्हती. त्यांच्याकडे येणारे श्रोते त्यांचा एक गंभीर आणि चिंतनशील असा वर्ग निश्चित होता. समाजातला सुशिक्षित असा आणि विचार करून परमार्थ करणारा असा वर्ग त्यांच्याकडे आकृष्ट झाला. त्यांच्याकडे येणाऱ्या गंभीर पण चिंतनशील अशा श्रोत्यांना निश्चितच भाविकतेची किनार होती. ते कृष्णमूर्तींकडे जाणारे जे श्रोते केवळ तार्किक आणि चिंतनशील असे निश्चित नव्हते. ते भाविक होते, भक्त होते, श्रद्धावान होते, भगवत प्रेमी होते. सर्वसाधारणपणाने उत्तम आचारांनी संपन्न असे लोक त्यांच्याकडे गेले. ते जी रोज निरूपण करत असत त्या निरूपणातून अन्य प्रवृत्तीच्या मंडळींना टिकणं हे कठीण जाईल अशीच ती निरूपण होती. त्यांचा स्वार्थावर हल्ला होता. शिष्यास न लविती साधन न करविती इंद्रिये दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे असं समर्थ म्हणतात तसं त्यांचं प्रतिपादन होतं. ते साधनेला लावत असत. ते वैराग्य याचा अर्थ अतिरिक्त विषय सेवन नसावं आणि न्याय धर्म अशी कर्म असावीत अशा मताचे होते. त्यामुळे या विचारांनीच चालणी लागत असे. श्रोत्यांना ध्यानादी नामादींची आवड त्यांनी लावली. त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांमध्ये प्रपंची लोक जास्त संख्येने होते. तेही प्रपंच सांभाळून परमार्थ करावा असंच सांगत असत. काही थोडे बहुत विरक्त ज्यांनी विवाह केले नाहीत असे किंवा क्वचित कोणीतरी संन्यासी असे देखील त्यांच्याकडे आले. स्वामीजींकडे जे श्रोते येत होते ते पारमार्थिक अंगानी स्वामीजींची कृपा संपादावी म्हणून येत होते, श्रवणासाठी येत होते, साधना करून आपला आत्मबोध मिळवण्याची इच्छा धरून श्रोते त्यांच्याकडे येत होते. येत असतील बरेच पण हे टिकले. स्वामीजींना त्यांचं कार्य उभारण्यासाठी म्हणून दोन गोष्टींची आवश्यकता निश्चित होती. एक म्हणजे पायाभूत सुविधा कार्यासाठी आवश्यक असतात, जागा पाहिजे. उदाहरणार्थ माया अपार्टमेंटमध्ये स्वामीजी गेले त्याच्या आधी सत्यसाई निलयम आणि भागेश्वर निवास अशी त्यांची ठिकाणं होती. भागेश्वर निवासमध्ये किती मोठ्या संख्येने श्रोते येतील याला मर्यादा होत्या. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर याची त्यांना गरज होती. सुरुवातीला जे आहे त्याच्यातून त्यांनी काम सुरू केलं. संतांना काय काय लागतं तर त्यांना भेटण्यासाठी भेटीचं एक चांगलं ठिकाण लागतं, जागा पाहिजे तशी, आलेले लोक बसण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी. त्या ठिकाणी देखील श्रवणासाठी आलेल्या व्यक्तींना काही सुविधा लागतात. उदाहरणार्थ उत्तम बैठकीची सोय पाहिजे, तिथं स्वच्छता पाहिजे, टापटीप पाहिजे, शिस्त पाहिजे, ध्वनी व्यवस्था चांगली पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन त्यांचे ग्रंथ कॅसेट्स अथवा सीडी ज्यामुळे त्यांचे विचार प्रसृत होतील याची निर्मिती आणि ते लोकांना सुलभतेने मिळेल अशी व्यवस्था पाहिजे. साधकांना राहण्यासाठी व्यवस्था लागते, परगाहून आलेल्या साधकांना. या सगळ्या गोष्टींची त्यांच्या ठिकाणी वानवा होती. प्रेरक उत्सव होण्याची गरज असते. सारखं उत्सव नसले तरी एक दोन जे उत्सव असतात ते वर्षभर चाललेलं बिनबोभाट चाललेलं काम पण त्याचं उत्तम प्रेझेंटेशन असं एखाद दोन तरी उत्सवामध्ये घडणं हे गरजेचं असतं. सर्वांच्या सामूहिक उत्साहासाठी देखील त्याची गरज असते. तसंच गुरुपौर्णिमेसारखे सोहळे होतात तेव्हा त्यासाठी देखील एक जागा पाहिजे, आलेल्या लोकांना ते सुलभतेने करता आलं पाहिजे. म्हणून पायाभूत सुविधा ही त्यांच्या कामाची गरज होती आणि या सुविधा नुसते असून चालत नाहीत तर त्याच्यासाठी मानवी मदतीची गरज असते. भेटीच्या जागा, प्रवचनांच्या जागा याची देखभाल करणं, ते वेळेवरी उघडणं, नंतर बंद करणं, त्याचं चांगलं जतन करणं, जर ट्रस्ट वगैरे असेल तर सगळ्या कायदेशीर बाबींची योग्य पूर्तता असणं, याच्याकरता चांगली माणसं मिळण्याची गरज असते. आपण पाहतो जर अनियमितता जरी असेल थोड़ी अनियमितता असेल तरी त्या कार्याला त्याच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसतो। तसंच बैठकीची सोय पाहिजे तसं बसून घेण्यासाठी ही व्यवस्था पाहिजे, याला कार्यकर्त्यांची गरज असते। ध्वनी व्यवस्था चालवणारे साधक लागतात, सीडी ग्रंथ याची निर्मिती करणारे, विक्री स्टॉक सांभाळणारे, राहण्याची व्यवस्था करण्यासाठी किंवा तत्सम सेवेसाठी म्हणून जागा उपलब्ध करून देणं, आपल्याकडं तसं पाहायचं झालं तर स्वामीजींच्या वेळेला चोभे काकांनी त्यांचा ब्लॉक उपलब्ध करून दिला। त्यांना जी आपल्यातल्याच साध्या मध्यमवर्गीय लोकांची जी मदत झाली, त्यामुळे परगावहून येणारे लोक तिथं उतरू शकत होते। साधारणपणाने 1958 ते 1963-64 या काळामध्ये याच्यापैकी कशाचीच गरज त्यांना नव्हती। त्यांच्या घरात अगदी साध्या प्रमाणात त्यांचं काम चाललेलं होतं। पण नंतर नंतर त्याची निश्चित गरज निर्माण झाली। तसं तसं त्यांचं त्यांच्या भोवतीचं काम एक प्रकारे ऑर्गनाइज्ड व्हायला लागलं। श्रोत्यांचं ज्ञानेश्वरी मंडळ झालं, स्वामीजींनी त्यांच्या आळंदीला महिन्यातून दोन महिन्यातून एकदा अशा आनंद यात्रा करायला सुरुवात केली। या यात्रांमध्ये देखील पारमार्थिक दृष्ट्या बाळासाहेबांवर सर्वांचा विश्वास होता, एक प्रकारे भक्ती प्रेम त्यांनी मिळवलेलं होतं। तिथं ते दर्शन भजन नाम ध्यानादी असे कार्यक्रम आळंदीला करत असत, पण त्याच्याबरोबर ते आळंदीला जाणार आणि त्यांच्याबरोबर एक 15-25 लोक जाणार तर कसे जाणार, किती वाजता जाणार, कुठं एकत्र जमायचं, कुठं पोचायचं, बरोबर डबे आणायचे की आणायचे नाहीत, या सगळ्याची व्यवस्था ही ओघानी येते। आणि याच्यासाठी आपणहून पुढाकार घेण्याची कोणाची प्रकृती असते अशा लोकांची मदत घ्यायला त्यांनी सुरुवात केली। हे त्यांचे सेक्रेटरी ठरले। स्वरूपानंदांकडे जायला लागल्यापासून ते 68 सालापासून ते साधारण 82 पर्यंत ही व्यवस्था, अशा प्रकारची व्यवस्था बऱ्यापैकी कार्यरत झालेली होती। सद्भक्त अनंतराव करंदीकर, सद्भक्त काना सोमण ही मंडळी या सर्व गोष्टी समर्थपणाने सांभाळत होत्या। स्वरूपानंद असेपर्यंत 68 सालापासून 74 सालापर्यंत आपल्याकडे येणाऱ्या श्रोत्यांना त्यांनी स्वरूपानंदांचे अनुग्रह देवविले। आणि स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली, ती मी तुम्हाला सांगतोय। स्वरूपानंदांचे अनुग्रह ज्यांनी घेतलेले होते त्यांच्या निष्ठा स्वाभाविकपणाने स्वामी स्वरूपानंदांवर सद्गुरू या नात्यांनी होत्या, म्हणून त्यांचा प्राधान्यक्रम बाळासाहेबांवरून स्वामी स्वरूपानंदांवर ते सद्गुरू म्हणून असा गेला, आपोआप शिफ्ट झाला। आणि हे बाळासाहेबांमुळे घडलं, त्यामुळे बाळासाहेबांविषयी कृतज्ञता प्रेम, बाळासाहेबांच्या ठिकाणी आधार मिळतो त्यामुळे आधाराची भावना, स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना उत्तराधिकार दिले त्यामुळे त्याचाही अभिमान, आम्ही बाळासाहेबांकडे जाणारी मंडळी आहोत असा, आणि त्यांच्या अधिकारापोटी त्यांना मिळणारी, त्यांच्यापाशी असणारी पूज्यता, अशा दोन गोष्टी त्या श्रोतृवर्गामध्ये होत्या। आणि त्या स्वाभाविक होत्या कारण ते स्वरूपानंदांचे अनुग्रहित झालेले होते आणि बाळासाहेबांबद्दलही त्यांना आदर प्रेम पूज्यता निश्चित होती. नंतर जे श्रोते आले 1975 सालानंतर साधारण 82 सालापर्यंत मी जर सांगायचं ठरवलं तर हे श्रोते स्वरूपानंदांकडे न गेलेले त्यांना बाळासाहेबच माहीत आहेत असे बाळासाहेब हे सद्गुरु स्वामी माधवनाथ आहेत याची कल्पना आल्यानंतर मग ज्यांना आली असे तुलनेनी तरुण त्या मंडळींची माधवनाथांकडून अनुग्रह घेतल्यामुळं एकविध निष्ठा ही स्वामी माधवनाथांवर बसू लागली. स्वरूपानंदांवरही त्यांची निष्ठा होती पण आपल्या सद्गुरूंचेही ते सद्गुरू असं त्याचं स्वरूप होतं. आणि आधीच्या श्रोत्यांचे आपल्या सद्गुरूंचे हे सच्शिष्य आणि आपल्याला पूज्य असा भाव होता. तुमच्या लक्षात येत आहे ना? आणि या कालखंडामध्ये आलेले श्रोते हे बाळासाहेबांवर खूप निष्ठा ठेवून जसे जसे वागायला लागले तसे तसे जुन्या साधकांना तो अतिरेक वाटायला लागला, जरा अनावश्यक वाटायला लागला. त्यांच्यातले कित्येक शेवटपर्यंत बाळासाहेब त्यांना म्हणणं या भूमिकेतून जवळपास हल्लेच नाहीत असं त्यांच्या समोर जो श्रोतृवर्ग होता त्या श्रोतृवर्गामध्ये असे सुप्त किंवा अप्रगट असे दोन निष्ठा असणारे श्रोते आपोआप निर्माण झाले. या सर्व श्रोत्यांचं ध्येय आत्मदर्शन असलं तरी वरकरणी हा भेद त्यांच्या मनामध्ये शिल्लक होता की स्वरूपानंद आपले गुरु आणि बाळासाहेब हे त्यांचे शिष्य, आम्ही बाळासाहेबांकडे येणार आहे आणि बाळासाहेब हे आमचे सद्गुरू आणि स्वरूपानंद हे स्वामीजींचेही सद्गुरू, अशा प्रकारच्या एका भावामुळं विशेष करून गुरुपौर्णिमा किंवा माधवनाथांची जयंती, त्यांचा 60वा 61वा वर्धापन दिन उत्सव प्रथम साजरा झाला त्यानंतर या वेळेला जुन्या लोकांना जरा कुचंबल्यासारखं व्हायला लागलं. स्वरूपानंद ते स्वरूपानंद आणि हे बाळासाहेब असा त्यांचा भाव होता. परिणामत 1982 साली वर्धापन दिनाचा महोत्सव झाला, 7 दिवस तो चालला. तेव्हा जास्ती करून जुन्या श्रोत्यांना आपले सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या ऐवजी इथं स्वामी माधवनाथांचाच महिमा वाढतोय अशी प्रबळ भावना निर्माण झाली. त्याच्यातल्या काही जणांनी माधवनाथांकडे येणं थांबून स्वरूपानंदांकडे येणाऱ्या साधकांचं पण पूर्वी बाळासाहेबांकडे यायचे यांचं एक केंद्र घ्यायला सुरुवात केली. त्याच्यात स्वामीजींकडे येणारे आणि स्वामीजींकडे सेक्रेटरी म्हणून काम करणारे अर करंदीकर हे प्रामुख्याने होते. त्यांचं माधवनाथांकडे येणं कमी झालं, श्रवणाला येणं त्यांचं कमी व्हायला लागलं. एक वेगळा ग्रुप बनवून नवीन श्रोतृवर्गाला काही प्रमाणामध्ये नावं ठेवण्याचं काम सुरू झालं. स्वामीजींच्या कार्याच्या समोर असणारी आव्हानं मी तुम्हाला सांगतोय. हे घडलं. हळूहळू या लोकांची उपस्थिती कमी होत गेली आणि स्वामीजींकडे येणाऱ्या श्रोत्यांची उपस्थिती वेगाने वाढायला सुरुवात झाली. हा काळ होता 1982 ते 1985 असा. त्या काळात स्वामीजींनी दुकान विकून प्रथम घरांमध्ये 2-4 घरांमध्ये छोटी ध्यान केंद्र आणि मग नंतर माया अपार्टमेंट तसं त्यांचं प्रवचन सत्यसाई निलयमध्ये मोठ्या जागेमध्ये शिफ्ट झालं. त्यांचे सत्संग प्रवचन ऐनभरात सुरू झाली. त्यावेळेला नेमके जुने श्रोते आणि सेक्रेटरी कोणतं तरी किलमिश घेऊन किंवा हे स्वतःचा महिमा वाढवत आहेत, ते गुरु कार्य करत होते. त्यांच्याकडे येणं कमी झालं किंवा येईनासे देखील झाले. या सगळ्या मंडळींना तोंड देणं हे स्वामीजींना करायला लागत होतं. त्यांच्या कार्याचं धोरण मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं तसं मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी या समर्थांच्या उक्तीला धरून जे नवीन श्रोते आले त्याच्यातल्या कित्येकांना आज कळत असेल की तिथं या अशा गोष्टी चाललेल्या होत्या किंवा अशा प्रकारचा सुप्त संघर्ष तिथं निर्माण झालेला होता याची जात फिकीर, कारण ते इतके निर्धास्त आणि निश्चिंतपणे आणि या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून काम करत होते. सर्वांना त्यांच्यापासून इतका प्रचंड दिलासा मिळत होता. मी असं सांगत होतो मागच्या वेळेला की मुख्य हरिकथा निरूपण हे त्यांच्या कार्याचं सूत्र होतं आणि ते त्यांनी कशा रीतीने सांभाळलं, त्यांचं संतत्व कसं त्यांनी सांभाळलं. आपलं कार्य मात्र त्यांनी जपण्यासाठी त्यांना फार कष्ट करायला लागले, ते कोणाला समजले नाहीत. प्रथम मी त्यांच्या सांप्रदायिक अधिकार त्यांच्याकडे आलेले होते आणि सांप्रदायिक कार्य त्यांना उभं करण्यासाठी सुद्धा कष्ट पडले, त्या कष्टाविषयी तुम्हाला सांगेन. त्याचंही असं झालं की स्वरूपानंदांनी त्यांना अधिकार दिल्यानंतर स्वामीजींना पुण्यामध्ये ते परत आल्यावर स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना सांप्रदायिक उत्तराधिकार दिले हे लोकांना समजलं. तेव्हा काकासाहेब लिमये म्हणून स्वरूपानंदांचे एक मित्र होते, ते स्वामीजींकडे प्रवचनासाठी येत असत, ऐकण्यासाठी येत असत. त्यांनी पूर्वी स्वरूपानंदांना पुण्यात उदयाला येत असलेल्या या नव्या ताऱ्याकडे आपलं लक्ष असावं असं बाळासाहेबांबद्दल सांगितलेलं होतं. हे काकासाहेब लिमये अतिशय प्रसन्न झाले, खूप त्यांना समाधान वाटलं आणि एका रविवारी त्यांनी बागेश्वर निवासमध्ये एक कार्यक्रम घडवून आणला आणि तिथं स्वरूपानंदांनी जे उत्तराधिकार दिले त्याकरता म्हणून बाळासाहेबांचा सत्कार करण्यात आला. काकासाहेब बोलले त्या कार्यक्रमामध्ये आणि त्यानंतर बाळासाहेबांनी ती कशी घटना घडली हे सर्वांना सांगितलं. श्रोत्यांच्या तर्फे बाळासाहेबांचा सत्कार करण्यात आला. मातृस्मृती ग्रंथालयात बाळासाहेबांची जी प्रवचनं चालत असत तर तिथंही श्रोत्यांनी तसा सत्काराचा कार्यक्रम घडवून आणला आणि त्यांनी आग्रह केल्यावरून पावसमध्ये गेल्यानंतर काय काय घडलं हे बाळासाहेबांनी सांगितलं. दुकानात येणाऱ्या काही त्यांच्या मित्रांनी तो कागद पाहण्याची इच्छा दर्शवली, त्याप्रमाणे त्यांनी तो कागद देखील काही जणांना दाखवला. ते त्यांचे एक स्नेही स्वामी स्वरूपानंदांचे एक अधिकारी शिष्य त्यांना संन्यासी शिष्य त्यांना आळंदीला भेटायला गेले, कारण त्यांच्यामुळे ते पावसला आलेले होते, गेलेले होते स्वरूपानंदांकडे एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून. आळंदीला माऊलींच्या समाधीवर तो कागद ठेवून त्यांनी तो स्वीकारला बाळासाहेबांनी माऊलींकडून आज्ञा या प्रकारे, आणि मोठ्या कृतज्ञ भावानी ते त्या शिष्यांकडे गेले. संन्यासी शिष्य होते स्वरूपानंदांचे. दार उघडल्यानंतर जेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणाले की स्वरूपानंदांनी मला उत्तराधिकार दिले, हे सगळं तुमच्यामुळे झालं, मी ते दाखवायला तुम्हाला आलेलो आहे, तेव्हा स्वामी आणि सरलाताई दारात उभे असताना आश्चर्य म्हणजे त्यांनी दार लोटून घेतलं आणि तुम्हाला इथे येण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं. या सगळ्याचं कुठंतरी थोडं बहुत रिपोर्टिंग बऱ्या वाईट अशा विपरीत अशा स्वरूपामध्ये पावसला स्वरूपानंदांच्या कानावर जायला सुरुवात झाली. कोणी असं सांगितलं की बाळासाहेब आता पुण्यात संत म्हणून मिरवायला लागलेले आहेत, तेव्हा स्वरूपानंद असं म्हणाले की बाळासाहेब इथं आल्यामुळे संत झालेले नाहीत, ते सुरुवातीपासूनच संत आहेत, ते माझ्याकडे येण्याच्या आधीपासून संतच आहेत. पण या जशा वारंवार वार्ता कानावर जायला लागल्या तसं स्वरूपानंदांनी त्यांना एक पत्र पाठवलं, ते जरा कडक असं आहे. स्वरूपानंदांपर्यंत इतक्या बातम्या गेल्या की बाळासाहेबांनी त्यांना दिलेल्या अधिकार पत्राची फ्रेम करून दुकानात लावलेली आहे. विकृत परिस्थितीमध्ये ते पद्धतीने ते त्यांच्यापर्यंत गेलं. स्वरूपानंदांनी त्यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी वास्तविक याचा उद्देश मी सांगावं माझ्या मुखाने आणि तुमच्या कानांनी तुम्ही ऐकावं असा होता. आता त्या पत्रांनी भरपूर प्रसिद्धी मिळवलेली आहे, ते पत्र बंद करून कपाटात ठेवावं आणि जर फ्रेम केली असेल तर फ्रेम सकट ठेवावं अशा प्रकारे त्यांना पत्र पाठवलं. काही सांप्रदायिक पथ्य देखील तुम्हाला सांगतो. स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये ते नंतर प्रकाशित झालं, 83 एडिशन मध्ये ते आता वाचायला मिळतं ते पत्र. ते पत्र वाचल्यावर त्यांना धक्का बसला. जे सहज घडणाऱ्या घटनांचा किती विपर्यास स्वरूपानंदांपर्यंत पोहोचलेला होता, त्यांनी एक पत्र सविस्तर काय काय घडलं ते स्वरूपानंदांना कळवलं आणि तरी आपली जर चूक झाली असं याच्यातून काही स्वामीजींना वाटत असेल तर त्यांनी क्षमा करावी अशा अर्थाचं पत्र पाठवलं. ते पत्र उपलब्ध नाहीये आणि त्या पत्राच्या पाठोपाठ ते स्वतः स्वरूपानंदांना भेटायला गेले. स्वरूपानंदांना त्यांनी खूप अशक्त झालेले होते तेव्हा स्वामीजी. पांघरुणाच्या खाली देह जेमतेम आहे नाही अशी त्यांची परिस्थिती होती, पण ती त्यांची भेट 10 मिनिटांची झाली. त्या भेटीमध्ये त्यांनी थोडक्यात काय घडलं ते सांगितलं, कारण ते पत्र देखील स्वरूपानंदांना एवढं मोठं कोणी वाचून दाखवलं असेल नसेल म्हणून ते समक्ष गेले. तेव्हा स्वरूपानंदांनी ते सगळं ऐकल्यानंतर डोळे मिटून घेतले. त्यांचा चेहरा प्रसन्न झाला थोडा. डोळे उघडून ते असं म्हणाले की आता जे घडलं ते घडलं, इथून पुढे तुम्ही सावधपणाने साधना करा, तुम्हाला सर्व दिलेलं आहे, अशा प्रकारचा उच्चार त्यांनी केला. आणि ते म्हणाले की कोणाही विषयी काहीही मनात न ठेवता आपण सर्वत्र प्रभू पाहण्याचाच अभ्यास करावा असं स्वरूपानंद त्यांना म्हणाले. त्यांनी स्वरूपानंदांच्याच कोणा शिष्यांच्या सांगण्यावरून स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर गोखले हॉलमध्ये स्वरूपानंदांच्या पुण्यातल्या अनुग्रहितांकरता म्हणून असा सोहम ध्यान साधना त्यांना समजवून सांगण्यासाठी म्हणून एक लक्ष्मी रोडवर गोखले हॉलमध्ये कार्यक्रम झाला. त्याच्यात बाळासाहेबांनी ध्यानाची प्रक्रिया सगळ्यांना समजावून सांगितली. अनुग्रहितांकरताच तो कार्यक्रम होता आणि बाळासाहेबांना ती सांगण्याचा संपूर्ण अधिकार होता. त्याच्यावरही अनेक आक्षेप आले की गुरु शिष्यांची जी गोष्ट असते ती अशी जाहीरपणाने सांगितली, आता ते सोहम ध्यान साधना मेळावे आपण घेतो की नाही. पण त्यावेळेला मात्र काही लोकांना ते तशा रीतीने आवडलं नाही आणि त्यांच्या विरुद्ध तसे आक्षेप घेण्यात आले. यावरून त्यांनी असं ठरवलं की आपल्याकडे येणारा सातत्याने येणारा जो वर्ग आहे त्यांच्या पुढेच काम करायचं. स्वरूपानंदांचे जे अनुग्रहित आपल्याकडे सहज येतील त्यांना आपण आहोतच गुरु या भावानी, पण बाकीच्या लोकांच्या बाबत जर पाहायचं झालं तर तसा त्यांचा स्वभावही सुरुवातीपासून नव्हता, पण ते अजूनच सावध झाले या सगळ्या गोष्टींबाबत. मागं मी दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये एक हकीकत सांगितलेली होतीच की त्यांचे ज्ञानेश्वर दर्शन हे लेख तरुण भारतमध्ये आल्यानंतर आणि त्यानंतर बापूसाहेब भिशीकरांनी त्यांच्याकडे घडणारे कार्यक्रम आहेत त्याच्यावर आधारित लेख दर रविवारी तरुण भारतमध्ये लिहायला सुरुवात केल्यावर आळंदीचे एक संन्यासी आणि स्वरूपानंदांचे अधिकारी शिष्य त्यांनी तरुण भारतला पत्र पाठवून बाळासाहेबांकडे अशा कुठल्याही प्रकारचं लेखी काही नाही आणि तुम्ही काही कन्फर्म केल्याशिवाय असं कसं काय छापता असं अशा प्रकारे पत्र पाठवलेलं होतं आणि ते पत्र घेऊन भिशीकर दुकानात आलेले होते. त्यावेळेला मी दुकानात होतो. ते पत्र स्वामीजींना त्यांनी दिलं की हे असं पत्र एक आलेलं आहे. तेव्हा स्वामीजींनी वाचावं अशी त्यांची अपेक्षा होती, पण त्यांनी माझ्या हातात दिलं स्वामीजींनी, वाच म्हणाले तू. म्हणून मी ते पत्र मोठ्यांदा वाचलं. त्याच्यात या प्रकारचा मजकूर होता की आपण हे सगळं नीट कन्फर्म केल्याशिवाय बाळासाहेबांना असं म्हणतात त्यांच्याकडे तसे कोणतेही लेखी अधिकार नाहीत. तेव्हा स्वामीजींनी ती सगळी हकीकत वर्णन करून सांगितली. पण बापूसाहेब हे तसे पत्रकार म्हणून मुरब्बी होते, ते परत एकदा स्वामीजींना असं म्हणाले, पण त्या पत्रात असं आहे की तशा प्रकारचं त्यांच्याकडे लेखी काही नाही असं ते म्हणतायत असं त्यांनी बाळासाहेबांच्या लक्षात आणून दिलं. तेव्हा स्वरूपानंदांच्या आज्ञेनी तिजोरीच्याही आत जी तिजोरी असते त्याच्यामध्ये ते कुलूप बंद करून ठेवलेलं पत्र, अधिकाराचं पत्र स्वरूपानंदांनी दिलेलं स्वामीजींनी काढलं आणि बापूसाहेबांना वाचायला दिलं. माझ्याही हातात तूही वाच म्हणाले. असे आम्ही जे दोघं चौघं त्यावेळेला दुकानात होतो या पातळीवर त्यांना हे सगळं राखण्यासाठी त्रास झाला. जे स्वरूपानंदांकडे ज्यांनी तक्रार केल्यामुळं स्वरूपानंदांनी त्यांना कडक पत्र पाठवलं आणि कुलूप बंद ते ठेवायला लागलं, अशाच लोकांच्या सांगण्यावरून ते कुलपातून बाहेर काढण्याचा प्रसंग त्यांच्यावर यावा. '83 साली स्वामीजी कोल्हापूर पावस असे सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, पावस आणि पणजी, गोवा अशी एक दीर्घ स्वामीजींनी यात्रा केलेली होती. त्याच्यामध्ये ते कोल्हापूरला जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या फार विरोधात वातावरण होतं, इतकं की त्यांना साऊंड सर्व्हिसकडून कुठल्या माईक सिस्टीम देखील मिळू द्यायची नाही. त्यांनी जो ठरवलेला कार्यक्रम होता ज्या हॉलमध्ये कोल्हापूरच्या कोणी, तर तिथं त्यांना काहीच मिळत नव्हतं. सप्रे काकांनी बरोबर स्वतःचा सेट नेलेला होता, साऊंड सिस्टीम, एम्प्लिफायर. आणि स्वामीजींचा त्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम झाला तेव्हा काही लोक आलेले मात्र होते त्यांचा ऐकायला, अविश्वासाने ऐकायला आलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये तिथं असणाऱ्या सद्भक्त यमुताई कुलकर्णी यांनी मात्र स्वामीजींचं अतिशय चांगलं स्वागत केलं. स्वामीजींविषयी खूप चांगलं त्या बोलल्या, लोकांना त्यांचा परिचय करून दिला. आणि तिथं स्वामीजींचा प्रथम सत्संग, नंतर प्रवचन ऐकल्यावर सगळं वातावरण एकदम बदलून गेलं. त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळचा कार्यक्रम तुडुंब गर्दीमध्ये पार पडला आणि तिथून स्वामीजी रत्नागिरीला गेले. रत्नागिरीला सद्भक्त नाना साहेब भिडे, स्वरूपानंद सेवा मंडळाचे विश्वस्त, ते स्वामीजींविषयी अतिशय सद्भाव राखून होते. स्वामीजी त्यांच्याकडे सकाळी गेलेले होते. त्यांच्या घरी एक सकाळच्या वेळेला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये पुण्याहून आलेले स्वामीजींबरोबर एक 12-1 साधक, नानांच्या घरचे 5-6 लोक आणि अजून सेवा मंडळाच्या अजून 3-4 जणांना नानांनी बोलवणं पाठवलेलं होतं आणि ते आलेले होते. तिथं सहज बोलणं चालणं, सत्संग, बैठक असं त्याचा खरं स्व त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. त्या कार्यक्रमाला बामो परांजपे गुरुजी आलेले होते. हे बामो परांजपे स्वामीजींना जेव्हा उत्तराधिकार दिले तेव्हा स्वरूपानंदांनी त्यांना बोलून घेतलेलं होतं. सेवा मंडळाचे ते कार्यवाह होते आणि खूप दिवसांनी तसे माधवनाथ पावसला गेलेले असल्यामुळं रत्नागिरीला नाना भिडे स्वामीजींशी अतिशय चांगले संबंध ठेवून होते, तरी देखील अर्थात तो त्या प्रसंगाची आठवण निघाली. तोपर्यंत पावसमध्ये त्यांच्या विरोधात ज्या चर्चा चालत असत त्या स्वामीजींच्या कानावर होत्या. त्यांना तशा रीतीने पावसमध्ये न मानणारा एक वर्ग होता हेही त्यांना माहीत होतं. असं असल्यामुळं स्वरूपानंदांनी बामपरांस त्यांना आपल्याला बोलवायला पाठवलं. आपण तेव्हा ध्यानाला बसलेले होतो. गुरुजी तुम्ही आला होतात की नव्हतात, अशा प्रकारे ते बोलणं झालं. त्या दिवशी स्वामीजी थोडेसे ठाम आणि कडक होते. बामपरांसपे गुरुजी देखील तसे अनुकूल नव्हते. स्वरूपानंदांनी दिलेल्या केलेल्या व्यवस्थेबद्दल त्यांना म्हणायचं नव्हतं काही, पण व्यक्ती म्हणून बाळासाहेब त्यांना आवडत नव्हते. आणि बाळासाहेब तर प्रत्येक गोष्ट असं घडलं, स्वरूपानंद असं म्हणाले की मी अधिकार प्रदान करणार आहे, हा पहिला निरोप होता की नाही गुरुजी? आणि बाळासाहेबांनी त्याच्यावर काही बोलायचं नाही, मीच फक्त बोलेन असं स्वामीजी म्हणाले ते की नाही, असं जेव्हा सुरुवात केली तेव्हा बामो परांजपे गुरुजी थोडेसे वैतागल्यासारखे झाले किंवा चिडल्यासारखे झाले. काही प्रश्नांच्या वेळेला ते नाईलाजानी ह ह असं म्हणत होते, कधी उत्तर न देता नुसते आढ्याकडे पाहत होते, खिडकीतून बाहेर पाहत होते. आणि ते म्हणाले हे सगळं झालं पण मी या गोष्टी काही मानत नाही असं म्हणून त्या बैठकीतून उठून निघून गेले. पण परांजपे गुरुजी अशा रीतीने निघून गेले तर परांजपे गुरुजींचं हे वर्तन आणि मूळ गोष्ट न नाकारणं यामुळे बाळासाहेबांची विश्वासार्हता तिथं असलेल्या लोकांमध्ये एस्टॅब्लिश झाली. स्वामीजींनी पावसमध्ये जाऊन किंवा रत्नागिरीमध्ये जाऊन हा विषय क्लिअर करायचा असं ठरवलेलंच होतं. त्यांना कार्यामध्ये सांप्रदायिक दृष्ट्या आलेले अडथळे हे मी सांगतोय. या सर्व गोष्टी त्यांनी एक प्रकारे अतिशय शिताफीनी ज्याला म्हणू अशा पार पाडल्या. त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोतृवर्गामध्ये तसंही पाहायचं झालं तर अनेकांना या गोष्टी माहीत नव्हत्या पण त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांना आणि मुलींना या गोष्टी सगळ्या माहीत आहेत. त्या या ज्या मी गोष्टी सांगतोय त्याचे साक्षीदार इथं आहेत. सद्भक्त कांचन शेठ त्यावेळेला स्वामीजींच्या बरोबर होती, चिन्मयी स्वामीजींच्या बरोबर होती. त्यांना विचारून जसं घडलंय तसं मी ते लिहून तुम्हाला वाचून दाखवतो आहे. पण या प्रकारांनी हे सगळं चाललेलं असताना त्याच वर्षी 1983 सालीच स्वरूपानंद सेवा मंडळांनी स्वरूपानंदांचं त्यांनी देह ठेवल्यानंतरचं चरित्र किंवा जिथपर्यंत लिहिलेलं होतं त्याच्या पुढचं चरित्र असावं म्हणून जे पुनर्प्रकाशित केलं त्याच्यामध्ये माधवनाथांना आलेलं हे पत्र स्वरूपानंदांचं पूर्वी 1974 साली आलेलं पत्र तर 73 साली आलेलं पत्र हे प्रकाशित केलं. तुम्ही ते वाचू शकता. पुढे माग स्वामीजींचं जर चरित्र लिहायचं ठरलं तर त्याच्यात ते मी सुद्धा घालणार आहे. अशा करता घालणार आहे की एखाद्या संतांना सुद्धा कशा रीतीने याच्यावरून स्वरूपानंद सेवा मंडळाचाही माधवनाथांविषयीचा दृष्टिकोन कळतो. एखाद्या गुरूंना आपल्या शिष्याला काही सांगण्याचा निश्चित अधिकार असतो पण सत्शिष्याला त्यांनी जे सांगितलं त्याच्याकरता स्वरूपानंदांची कुठलीही परवानगी सेवा मंडळाने घेतलेली नाहीये. स्वरूपानंदांचं पत्र प्रकाशित करताना कारण स्वरूपानंदांनी 74 सालीच देह ठेवला आणि माधवनाथांची कुठली परवानगी घेतली नाही. हे जेव्हा पत्र त्याच्यामध्ये आलं तेव्हा व्यक्ती म्हणून बाळासाहेबांना किती त्रास झाला असेल याची तुम्ही आजही ते वाचलं जातं. स्वरूपानंदांचं चरित्र अगदी 50-60 रुपयात म्हणून तिथं विकत घेते व्यक्ती आणि ते पत्र वाचलं जातं. पत्र वाचलं जाण्याला आक्षेप नाही पण ज्या पद्धतीने ते छापलं गेलं ते तशा प्रकारची संमती नसताना छापलं गेलं आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी तरी छापायला पाहिजे होती. आता मी जे सांगतोय ती त्याची पार्श्वभूमी आहे. त्याच्या ऐवजी नुसतीच घटना छापणं हे त्यांना त्यांच्या जीवनकाळामध्ये सेवा मंडळांनी मनस्ताप देण्यासारखं असं होतं. अशा प्रकारे त्यांना सांप्रदायिक अडचणी आल्या. त्यांना सांप्रदायिक अडचणी नंतरही आल्या त्याबद्दल पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगेन. आता कारण त्यांच्या चरित्राबद्दलच सांगायचं आहे, त्यांच्या कार्याबद्दलच सांगायचं आहे. त्यांनी उत्तराधिकार पुढे जेव्हा दिले तेव्हा त्याच्यानंतरही त्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींनी व्याप केलेला आहे तर तेही माहीत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कार्य सांभाळण्यासाठी म्हणून त्यांना जी एकूण खटपट करायला लागली ती खटपट आणि ती त्यांनी अतिशय यशस्वीपणाने केली. त्यांच्या कार्याचं आज जर स्वरूप लक्षात घेतलं तर असं दिसतं. या सगळ्या धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला असं समर्थ म्हणतात, तसा हा धकाधकीचा मामला त्यांनी अत्यंत समर्थपणे आणि जसं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र ऐकताना यांच्या जीवनात काही अडचणी आल्या हेच कोणाला कळत नाही इतकं सगळं गोड वाटतं, तसं स्वामीजींचं गोडच आहे ते चरित्र. त्यांनी इतकं सहजगत्या या सगळ्या गोष्टीला तोंड दिलं तर ते कुठंतरी कधीतरी प्रगट होणं गरजेचं आहे त्यांच्या आठवणींच्याच अंतर्गत, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. हे असंच पुढच्या गुरुवारीही हाच विषय त्यामुळे मी चालू ठेवेन. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.